कीर्तन. नवीन मी त्या गावी वेळ कसा मग जावा, एक न होई नाटक येई डफर क्वचित सिनेमा, तो नच माझ्या कामा. त्यातून होते केलेले आमंत्रण, उगाच का मग सांगा मोडावे मन. म्हणून गेलो शोधित विष्णू मंदिर, कीर्तन जेथे हणमू बुवांचे खासे आणिक सुंदर. जय राम जय राम श्रीराम जय राम, धिन धिन धा तिन त्रक धिन धा कि त्रक. भजन सुरू तर झाले, उभे राहिले कीर्तन. प्रसिद्ध आणिक कर्मठ वतनी बुवा, होते जरी म्हातारे अस्सल ते गाणारे. तोंड वाकडे करुनी फिरवित आकाशातून डोळे, उलट्या तानेचे मग देती फेकुनिया भेंडोळे. गुरव साथीचा पट्टीचा बजवैया, साधाया सम मारित मुखडा तुकडा अथवा तीया कधी न साधा. धा तिरकट तकता तिरकट तक गंडादा गंडादा गंडाधा. बुवान पुढले महाप्रतिष्ठित वकील डॉक्टर सज्जन करीत असती धंद्याचे संभाषण. शहर असे हे भिकार आणिक छोटे, येथे न कोणी धनिक मोठे वाणी. लोक रानटी क्वचित भांडती वापडती आजारी. अर्धवयाचे गृहस्थ गांभीर्याने महरगतेची वा युद्धाची करीती नव अनुमाने. तरुण मंडळी विद्यार्थ्यातील काही मांडीवरती दावित गायन ठेका, तिरप्या आणिक आतुरशा नजरेने निरखित असती तरुण मुलीतील सुंदर जी फुलराणी. जय राम श्रीराम जय राम, धिन धिन धा तिन त्रक धिन धा कि त्रक. भजन सुरू मग झाले, टाळ्या ऐकू न येते म्हणून बुवा चिडूनी गेले. पूर्वरंग मग रंगे गहन खरोखर. अद्वैत असे हितकर अद्वैत असे सगळे. उपमा दृष्टांतातच बुवा बोले, दोन ओठ पण वाणी एकच असते, दोन पाय पण गतिका एकच दिसते, दोन कान पण श्रवण क्रिया एकच. अद्वैताचा उगम असे द्वैतातच. पितरे दोन परंतु, पितरे दोन परंतु मूल होतसे एकच एका वेळी. यात न किंतु विनोद सोडून द्यावा, यातील तात्पर्यार्थच घ्यावा. प्रासादिक वाडीने बुवा बोले. मध्वमतांचे खंडन आणिक शंकर मंडन झाले. पुढच्या पोरांना चिमटे घेणारी मागील पोरे ऐट आणि ती शांतपणाने आपण ऐकत सारे. हरिदासाच्या पुढचे मुन्सफ नूतन तक्क्याशी टेकून या अस्ति मान डुलवित पेंगुन. घुमटी मध्ये समयी तेवे ज्योती मिणमिणणारी, नैवेद्यास्तव उंदिर घाले मूर्ती भोवती फेरी. नैवेद्याची वाटी पिऊनी तांदूळ मोजी पुजारी. जय राम श्रीराम जय राम, धिन धिन धा तिन त्रक धिन धा कि त्रक. पूर्वरंग झाल्यावर दामाजीचे आख्यान झडे सुंदर. मार्मिक आणिक तात्विक आणिक सात्विक, सद्धर्माला सत्कार्याला प्रेरक दामाजीचे जीवन. स्पष्ट उभिमक करीती नयनांपुरती दामाजीची मूर्ती. उदारता ती मानवता ती तीर्दयीची कळकळ, सत्यपरायण भगवतभक्तांच्या आत्म्याची तळमळ. पाहून साऱ्या मंगळवेढ्यातील दुष्काळ भयंकर, अन्ना वाचून पाण्या वाचून तडफडणारी जनता. हालातून चुकवाया आपुली मुले मारिती माता. दामाजीच्या हृदया फुटला पाना वाचल्याचा, आणिक त्या कानूनची कुलपे तोडून कोठाराची दारे उघडत दामाजीच्या हातून. आणिक शेवट लुटालुट धान्याची, सुलतानाच्या प्रचंड कोठाराची, काळाच्या जबड्यातील सगळ्या गिळलेल्या अन्नाची। परिणाम पुढे भीषण सुलतानाचे दामाजीस आमंत्रण, बेडी आणिक तुरुंग आणिक दूषण, आणिक शेवट त्याच्या मुक्तीकरिता स्वतः त्या विश्वंभर श्री विष्णूचे विठ्या महारातील अद्भुत रूपांतर। कथा रंगली, बुवा तल्लीन झाले, खडीसाखरेसाठी त्यांची मध्येच चुळबुळ चाले। संसारी बायांना छळती त्यांची रडवी पोरे, घर नेऊनी त्यांना निजवा म्हणती त्यांचे नवरे। लटलट त्या मानेचे तीन म्हातारे कीर्तन रंगी बुडून गेले सारे। जखड म्हाताऱ्या विधवेचे सुरकुतलेले डोळे पाण्याने डबडबले। बुवांच्या मागे बसलेल्या मराठमोळ्या जाती आसपासच्या खेड्यातून जाई येती, कीर्तन ऐकत असती, विड्या ओढती, पान सुपारी खाती, थुंकत बसती। मंदिर द्वाराजवळी वा बाहेरी पडक्या भिंती भवती, अर्ध उपाशी महार अथवा चांभार कुणी थोडे, भिंतीवरुणी पुढे झुकावून माना, प्रयत्नपूर्वक ऐकत कीर्तन, जे ऐकाया येना। कीर्तन संपत आले, शेवटची चीज चाले। तोंडाने तीन येऊन बुवा करीती शेवट साधा, तबला सुमधुर बोले, धाधा तिरकट धा, 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 धा।